श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलीच्या सर्व प्रेमळ भाविकांना नमस्कार। सत्तावीसावी ओबी। पुढे देखीचे तेणे बगे, देखते ऐसे गमो लागे, परी दृष्टी ते वाऊगे झकवीत असे। आरशाच्या निमित्ताने पुढे प्रतिबिंब पाहिलं तर असं वाटते की हे सगळं खरंच आहे, पण ते खरं नसून तो एक भास आहे, भ्रम आहे। कारण या शरीराच्या वरच्या भागाला जे तोंड लागलेलं आहे, जे तोंड आहे, ते तोंड आरशात आहे म्हणून आहे का? आरसा नसेल तर ते तोंड नाही का? तर आपल्या मानेवर असलेले आपले तोंड हे भिन्न आहे असं आपल्याला जाणवते, आणि त्या प्रतिबिंबाचा देखावा आपल्या नजरेला तो व्यर्थच भासतो। याचा पहिला भाग आपण काल त्याच्यावरती विचार केला होता, आणि यात आणखीन उरलेलं विश्लेषण आज आपण घेणार आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। काल आपण विचार केला होता की चांगदेव महाराज हे महान योगी होते, पण आपली योग्यता दाखवण्यासाठी ते हिंसक पशूंना वशीकरण करून त्यांना आपल्या अधीन करायचे, आणि त्यांना चाबकाचे फटके वगैरे मारून आपल्याला पाहिजे तसं काम त्यांच्याकडून करून घ्यायचे। या विरुद्ध माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविले होते। या पहिल्या प्रकारामध्ये आणि दुसऱ्या प्रकारामध्ये फरक हा आहे की पहिल्या प्रकारामध्ये योगाचा गैरवापर करून त्या हिंसक पशूंना वशीकृत करणे हा योगाचा गैरवापर, पण दुसरा जो प्रकार आहे रेड्याच्या तोंडून वेद वदवणे, हे रेड्यामध्ये आपल्या आत्म्याचे आत्मचैतन्य किंवा आपली आत्मचेतना रेड्याच्या माध्यमातून प्रवाहित करणे, हे कसं शक्य आहे? हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही आणि तो रेडा किंवा माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि तो रेडा यांच्या दोघांचेही आत्मे एकच आहे असा पूर्ण विश्वास माऊली ज्ञानेश्वरांना तो आहे, आणि म्हणून ते आपली आत्मचेतना रेड्याच्या माध्यमातून प्रकट करू शकतात। या उलट चांगदेव महाराज हा भेद करतात की तो हिंसक पशु आणि मी मोठा महान योगी। इथे योगाद्वारे भेद झाला, त्याला योग म्हणा किंवा अयोग म्हणा, पण तिथे भेद आला। आणि माऊली ज्ञानेश्वरांनी जे केलं त्याच्यामध्ये योगाच्या माध्यमातून एकीकरण आलं किंवा संयोग आला, तर तिथे वियोग किंवा अयोग, इथे संयोग किंवा सुयोग, असा हा दोघांच्या मधला फरक आहे। आणि आपल्या मंत्रशक्तीने प्राण्यांना योगबलाने वश करून गुलाम करणे, त्यांना वेगळे करणे हा एक भाग, आणि दुसरीकडे त्यांना प्रेमाने स्नेहाने आपल्यासारखे करणे हा दुसरा भाग। हा फरक माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना समजावून सांगितला, कदाचित त्यांना कळला नसेल, तो माऊलींनी त्यांना समजावून दिला। आणखीन समजावण्यासाठी माऊलीच्या लिटरेचरमधून आणखीन काही आपण विचार पाहूया। काही अशा गोष्टी माऊलींनी पटवून सांगितलेल्या आहे जो क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान अज्ञान ज्ञेय ज्या अध्यायामध्ये हे आलेलं आहे 13वा अध्याय, त्या 13वा अध्यायामध्ये काही सुंदर सुंदर ओव्या आहे, त्या सुंदर ओव्यांच्या माध्यमातून अज्ञानांचेही चिन्ह प्रकट झालेली आहेत, त्याचाही इथे आपल्याला विचार करायला लागेल। तरी संभाविले जे जो मानाची वाट पाही सत्कारे होये तो शुतया। 13 अध्यायामध्ये अमानित्व अधंबित्व ही ज्ञानाची लक्षणे सांगितली होती। ही ज्ञानाची लक्षणे सांगितल्यानंतर मूळ गीतेमध्ये अज्ञानाची काही वेगळी लक्षणे सांगितलेली नाही आहे, त्यात फक्त एवढं इंडिकेट केलं आहे की ज्ञानाच्या विरुद्ध जे काही असेल ती लक्षणं अज्ञानाची। पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञान हे टाकण्यासाठी जरी असलं तरी पण ते समजणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून त्याचंसुद्धा फार मोठं वर्णन केलं आहे। त्या वर्णनापैकी ही ओवी आहे, तरी संभाविले जी जो मानाची वाट पाहे, ज्याला नेहमी मानपान हवा असतो, तो एक्सपेक्ट करतो की कोणी माझा आदर करावा, मला ऑनरेबल म्हणावं, मला रिस्पेक्टेड म्हणावं, माझा सत्कार करावा, आणि असं झालं की मग त्याला खूप संतोष होतो। गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरुणी नूतरे तयाची आठाई पुरे अज्ञान आहे। असा माणूस जो गर्वानी नुसता फुगलेला असतो आणि किती फुगतो, जणू काही पर्वताची शिखरे, एवढा उंच गर्वावर जाऊन बसतो आणि त्याला महत्व म्हणजे आपला मान, आपला सम्मान, आपली आपला ऑनर इतका मोठा प्रिय असतो की त्या महत्वावरून तो उतरतच नाही। त्या त्या सन्मान रूपी महत्वाच्या डोंगरावर एकदा चढला की तो उतरायलाच खाली नाही। तयाची या ठाई पुरे अज्ञान असे, अशा मनुष्यामध्ये पूर्ण अज्ञान भरलेलं आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञानाचं हे चिन्ह सांगितलं। आणखीनही पुढे सांगतात, तैसा मानापमानी होये जो कोणाची उर्मी नसाहे तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे। मान आणि अपमान, स्वतःला तर मान पाहिजे आणि जर अपमान झाला की मग त्याच्या डोक्यात भडका उठतो। तर तैसा मानापमानी होय जो कोणाची उर्मी नसाहे, अजिबात त्याला त्यात थोडंसं जरी कमी जास्तपणा झाला तर अजिबात सहन होत नाही, असा जो मनुष्य असतो तो अज्ञानाची मूर्ती आहे। अज्ञानाची अनेक लक्षणं सांगितली, त्यापैकी इथे 2-3 गोष्टींचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणून मान अपमान, त्याचप्रमाणे संतुष्टी अशी त्याला अपेक्षा असते, सत्कार, आणि या गोष्टीमुळेच तो संतुष्ट होत असतो। या गोष्टी जर नसतील तर त्याला अजिबात संतोष होत नाही। त्याचप्रमाणे तरी देहाची आत्मा ऐसे आजो मनोधर्मा वळघोनिया कर्मारंभ करी। देहासक्ती इतकी जास्त असते, देहाचा भास इतका जास्त असतो की मी आत्मा आहे हे मान्य करायलाच तो तयार नसतो। जे काही आणि जेवढा काही आहे मी या देहापुरताच मर्यादित आहे आणि मी देहच आहे, असा त्याचा मनोधर्म, मनातून त्याला असं वाटते, मनाचा असा समज झालेला असतो की मी हा देहच आहे, आणि स्वतःला देह समजून तो कर्मांना आरंभ करतो, कर्म करतो, आणि म्हणून त्याला असं वाटतं की ही कर्मही आज देहाने केली आहे आणि जी काही कर्माची फळं आली तीसुद्धा त्याच्यावरसुद्धा या देहाचाच अधिकार आहे। तैसा सद्गुणी मत्सरू व्युप्तती अहंकारू तपोज्ञाने अहंकारू ताठा चढे। सद्गुणी मत्सरू व्युप्तती अहंकारू, जिथे जिथे सद्गुण असेल तिथे तिथे मत्सर, एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर त्याच्याबद्दल याच्या मनात द्वेष निर्माण होतो। कारण अहंकाराची उत्पत्ती तिथे झालेली असते। तपोज्ञाने अहंकारू ताठा चढे, आणि तप आणि ज्ञान याच्यामुळे आध्यात्मिक प्रगती व्हायला पाहिजे, पण ती न होता याच्या अहंकारामध्ये वृद्धी चढते आणि अहंकारामध्ये वृद्धी वाढल्यामुळे त्याला ताठा चढतो. मग त्याला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त योगी मोठा योगी कोणी नाहीच. कदाचित आपल्याला माहीत नाही पण चांगदेवांच्या ठिकाणी सुद्धा अशी समजूत झाली असेल आणि म्हणून चांगदेवांना या प्रकारचा उपदेश करण्याची गरज पडली आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज हे चांगदेवांना समजावून सांगत आहे. आणि या ओवीमध्ये पुढे देखी जे तेणे बगे देखते ऐसे गमो लागे परिदृष्टी ते वाऊगे झकवीत असे. या ओवीमध्ये सुद्धा आरशाचं रूपक वापरून त्या आरशाच्या उपाधीने आपले आरशामधील दुसरे मुख म्हणजे ते जे प्रतिबिंब यालाच खरं आपण म्हणतो असं वाटत असते. तेच मुख आपलं आहे असं वाटते आपल्याला पण आपल्या मानेवर असलेले खरे मुख म्हणजे बिंब आणि आरशातलं मुख म्हणजे प्रतिबिंब यातला फरक अज्ञानामुळे सामान्य माणसाला कळत नाही. प्रतिबिंब हे आरसा दाखवितं असे आपणास आरसा पाहताना वाटते. वास्तविक आरसा काही जिवंत वस्तू आहे का? आरसा तर जड वस्तू आहे ना, तो आपले मुख कसे काय दाखविणार? आरशातले प्रतिबिंब हे आपली दृष्टी दाखविते कारण दृष्टी ही चेतन वस्तू आहे, त्याच्यामध्ये चेतना आहे. ती चेतना शरीरातून डोळ्यात आलेली आहे किंवा तीच प्राणशक्ती पाहताना डोळ्याला दृश्य दाखवत असते आणि तीही आत्मचेतनाच आहे. आरसा कितीही चकाचक असला, कितीही चकचकीत असला आणि आपण डोळे मिटून जर आरसा पाहिला तर प्रतिबिंब दिसेल का? तर प्रतिबिंब दिसण्यासाठी डोळे उघडे असणे ही पहिली कंडिशन आहे, तिथे आरसा असणे ही दुसरी कंडिशन आहे, म्हणजे ती गौण कंडिशन आहे. पण प्रारंभिक कंडिशन, महत्त्वाची कंडिशन ही आहे की त्या आपल्या शरीरावर जी आपलं मुंडकं आहे त्या मुंडक्याला असलेले दोन डोळे ते ओपन असले पाहिजे, ते उघडे असले पाहिजे. कारण डोळे मिटून आरसा पाहता येत नाही, म्हणजे प्रतिबिंब दाखविण्याचे काम आपली दृष्टीच करते. म्हणजे दृष्टी प्रथम आरशावर जाते, तिथून परत फिरून आपल्या मुखाकडे येते आणि आपल्या मुखाला, आपल्या बिंबाला या डोळ्यांच्या मदतीने ते प्रतिबिंब दाखवते. आणि असं जर नसतं तर आरशात उलटे का दिसावे? नाही का? आपण जसं आहे मिरर इमेज डायरेक्शनने त्याच्या विरुद्ध असते ना. आलं लक्षात का ते कसं? कारण आता समजा आपल्याला जाणवणार नाही, कारण आपलं आपले आपला डावा डोळा उजवा आहे की उजवा डोळा डावा आहे हे बहुतेक कळणार नाही. पण आपण जिथे उभा आहोत त्याच्या मागे जर एखादं वाक्य लिहिलं असेल तर आरशामध्ये ते वाक्य उलटं दिसते, ते काही सरळ दिसत नाही. म्हणून असे जर नसते तर आरशात उलटे का दिसले असते? पण आपण आरसा घेतल्यानंतर आपले मुख पूर्व दिशेला असते तर आरशातील मुख प्रतिबिंब हे पश्चिमेकडे दिसते. याच्यावरून आरशातील मुख खरे नाही हे सिद्ध होऊ शकते. तरीसुद्धा आपण त्या आरशातल्या तोंडाला जसं खरं समजतो तसंच इथे आपण या जीवनामध्ये सुद्धा ज्या खोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला खऱ्या वाटू लागतात आणि ते खरं वाटायला कारणही आहे, कारण हे सगळं जे काही आहे ते परमात्म्याच्या मायेमधून निघालेलं आहे आणि परमात्म्याची माया ही परमात्म्याचीच आहे. म्हणून तीसुद्धा माया अज्ञानांजन्य असली तरी तीसुद्धा खरीच आहे ना. म्हणून सर्वात सत्य गोष्ट कुठली असेल तर ती फक्त एवढीच आहे की आपण एक पवित्र आत्मा आहोत, आपण एक शुद्ध आत्मा आहोत आणि शुद्ध आणि पवित्र आत्मा आपण म्हणजे मी एकटा आहो असं नाही, जेवढे काही आहोत ते तोच आत्मा आपण आहोत आणि तो एक सारखा आत्मा आहे. त्याचे डायमेन्शन्स कोणाला ठाऊक नाही, त्याची लांबी रुंदी जाडी उंची कोणाला काही माहीत नाही आणि ते ऊर्जेचं स्वरूप आहे. ऊर्जेचं स्वरूप हे प्राणशक्तीप्रमाणे प्राण ऊर्जेप्रमाणे असते. जे काम करायला आपण जातो तिथे ती ऊर्जा त्या त्या ते काम करण्यासाठी वापरण्यात येते. तर ते चैतन्य आत्म्याचं चैतन्य या विश्वचेतनेचं एक छोटंसं एक त्याचं एक इंट्रोडक्शन किंवा त्याचा एक पार्टिकल आपल्यामध्ये आहे आणि ते विश्वचेतनेचा भाग असल्यामुळे ते कधीही त्या विश्वचेतनेसोबत एक होऊ शकतं किंवा ते एकच असतं. या ओवीजचं सांगण्याचा तात्पर्य आणि या चांगदेव 65चाही तात्पर्य एवढंच आहे. परत परत हीच गोष्ट सांगण्यात येत आहे की सर्वाघटी राम देहादेही एक, सर्वाघटी राम देहादेही एक, सर्व देहांमध्ये एकच आत्मा सर्वांमध्ये एक सारख्या प्रकारे भरलेला आहे आणि ती परमात्म वस्तू असल्यामुळे परमात्मा त्यात कमी किंवा उणेपणा करत नाही. त्यात लहान थोर हा भेद नाही, त्यात श्रीमंत गरीब हा भेद नाही. तो आत्मा सर्वांच्या ठाई एकसारखाच आणि एकच आत्मा सर्वांच्या प्रती सर्वांच्या ठाई भरून उरलेला असतो. म्हणून विश्वचेतनेत आणि आपल्या चेतनेत काहीही भेद नसतो. माऊलीने ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये फार सुंदर प्रतिपादन केलेलं आहे. अष्टांग योगाच्या माध्यमातून कशाप्रकारे कुंडलिनी जागृत करून ती कुंडलिनी बाह्या पसरून त्या सहस्रार चक्रावर मधून त्या विश्वचेतनेशी एकवटते, त्या विश्वचेतनेशी एक रूप होते आणि मग आपण आपल्या स्वस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. तर त्या विश्वचेतनेसोबत संवाद करण्याची योग्यता या आत्मचेतनेची आहे आणि आत्मचेतनेत आल्यानंतर मनुष्य त्या विश्वचेतनेशी एक रूप होऊ शकतो आणि तीच विश्वचेतना सर्वत्र सर्वांच्या ठाई भरलेली आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज परत परत त्यांच्या सर्व ग्रंथांच्या माध्यमातून हीच गोष्ट परत परत आपल्याला पटवून सांगतात. म्हणून ध्यानाची पद्धत, ध्यान कोणाचं करायचं ते ध्येय आणि ध्यान करणारा हा ध्याता, ते तीन वेगळे नाहीत. जसे हे दृष्टा दृश्य दर्शन हे वेगळं नाही, तसेच ध्येय ध्याता ध्यान हे सुद्धा वेगळं नाही. आणि जेव्हा आपण या ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीच्या पलीकडे जातो तेव्हा त्या विश्वचेतनेशी एकरूप होतो. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या एका अभंगामध्ये म्हणतात की ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्र दळी उगवला सूर्य जैसा. जेव्हा ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीच्या पलीकडे आपण जातो, म्हणजे पहिल्यांदा ध्यान करून तो ध्याता, ध्याता हा ध्यान करून ध्येयाला गाठतो. एकदा ध्येयाला गाठलं, एकदा ध्येयाला गाठलं की मग तो ध्याता म्हणून वेगळा उरतच नाही, तो त्या आत्मस्वरूपामध्ये त्या विश्वचेतनेशी एकरूप होतो. कसा एकरूप होतो? जसा सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. मग त्याला हा बोध होऊ लागतो की सहस्त्रदळाने जसा सूर्य उगवतो, माझ्या अवतीभोवती असलेले सर्व जीव प्राणी चर चर अचर ही सगळ्या सृष्टीत व्याप्त असलेले सर्वजण त्या सूर्यकिरणांसारखे एक एक चेतनेची किरण घेऊन इथे जगत आहेत, किंवा त्यांचं अस्तित्व इथे दिसत आहे मला, पण ते वेगळे नसून ते मीच आहे. असा तो एकत्वाचा बोध जेव्हा येतो तो अप्रतिम योग्यतेचा तो बोध असतो. या 27व्या ओवीच्या माध्यमातून ते व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे देखी जे तेणे बगे, देखते ऐसे गमो लागे, परी दृष्टी ते वावुगे झकवीत असे. ही फसवेगिरी आहे. तो आरसा आपल्याला फसवतोय, आरसा दोन करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण दोन नाहीच, आपण पूर्णपणे एकच आहो. आणि एक असे आहो की अनेक असून सुद्धा एकच आहो. जसे एक अधिक एक करत गेलो तर एक अधिक एक दोन अधिक एक तीन असं होत असते, पण एक गुणिले एक जर केलं तर शेवटी उत्तर एकच येते. तर हा एकाचा गुणाकार अनंत वेळा जरी केला तरी उत्तर एकच आपल्याला येते. असा हा एकपणा आहे आणि तो एकपणा असल्यामुळे तो एकपणा अनेकत्वात सुद्धा एकच स्वरूपात भासतो आणि एक स्वरूपात भासल्यामुळे तो आत्मस्वरूपाशी लीन झाल्यानंतर मग तिथे एकही शिल्लक राहत नाही, मग ते पूर्ण शून्य होऊन जाते आणि मग तिथे एक्सप्रेशन कुठलंही असो, शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य तरी शून्यच, शून्य वजा शून्य वजा शून्य वजा शून्य तरी शून्यच, शून्य गुणिले शून्य गुणिले शून्य गुणिले शून्य तरी शून्यच, शून्य भागिले शून्य भागिले शून्य भागिले शून्य तरी शून्यच, मग कुठलंच एक्सप्रेशन त्याला पुढे व्यक्त करू शकत नाही, असं ते अव्यक्त। म्हणून आपण व्यक्तातून अव्यक्तात जातो, आपण मरत बिरत काहीच नाही, व्यक्तातून अव्यक्तात जात असतो, असा हा सुंदर बोध ठसवून सांगणारी ओवी आज इथे आपली समाप्त झाली। ओवी होती, पुढे देखिजे बोलतेणे बगे, देखते ऐसे गमो लागे, परिदृष्टीते वावगे झकवी तसे। 27वी ओवी आज पूर्ण झाली, उद्या 28व्या ओवीकडे आपण वळणार आहोत, आज इथेच थांबूया। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।